नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं कौस्तुभ भक्ते तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री आनी भाजपाचे ज्येष्ठ फुडारी नरेंद्र मोदी आज पक्षाच्या बूथ पावण्यावेल्या कार्यकर्त्यांकडेन संवाद साधतले आनी बिहार विधानसभा वेंचणुकेच्या प्रचाराची सुरवात करतले. सांस्कृतीक दायज आनी लोकशायेची मुल्या ही भारत मंगोलिया संबंधांचो एक घटमूट आधार अशें राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी म्हळा. भारत आयज सावन परतून अमेरिकेक आंतरराष्ट्रीय टपाल सेवा सुरू करतले. राजस्थानातल्या जैसलमेर लागसार काल एसी स्लीपर बशीक उजो लागून 20 जणांक मरण. अर्धवेळ नोकरी आनी गुंतवणूक फटवणूक आशिल्ल्या संघटीत सायबर गुन्यांवाच्या संबंधीत सीबीआयन कर्नाटक, तामिळनाडू आनी केरळातल्या जायत्या सुवात्यांनी घडी घाल्यो. आनी गुवाहाटीत चलतल्या बॅडमिंटन वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशीप सर्तीत भारताच्या खेळगड्यांनी जैतान आपल्या मोहिमेची सुरवात केल्या. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री आनी भाजपाचे ज्येष्ठ फुडारी नरेंद्र मोदी आयज पक्षाच्या बूथ पावण्यावेल्या कार्यकर्त्यांकडेन संवाद साधतले आनी बिहार विधानसभा वेंचणुकेच्या प्रचाराची सुरवात करतले. मेरा बूथ सबसे मजबूत मोहिमेखाला प्रधानमंत्री मोदी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडेन संवाद साधतले. पक्षान काल बिहार विधानसभा वेंचणुकेखातीर 71 उमेदवारांची पहिली वळेरी जाहीर केल्या. एनडीएचो आनीक एक मित्रपक्ष आशिल्ल्या हिंदुस्थानी आवाम मोर्चान लेगीत 6 उमेदवारांची वळेरी जाहीर केल्या. दुसरेकडेन विरोधी पक्षात आशिल्ल्या सीपीआय लिबरेशनान राज्य विधानसभा वेंचणुकेखातीर 18 उमेदवारांची वळेरी जाहीर केल्या. मजगतीं राष्ट्रीय जनता दल आनी काँग्रेसीमदीं जागे वाटपाचेर अजूनय कसलोच निर्णय जावंक ना. सांस्कृतीक दायज आनी लोकशायेची मुल्या ही भारत मंगोलिया संबंधांचो एक घटमूट आधार अशें राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी म्हळा. काल राष्ट्रपती भवनांत मंगोलियाचे राष्ट्राध्यक्ष खुरेलसुक उखना आनी तांच्या प्रतिनिधी मंडळाचें स्वागत करतना राष्ट्रपती मुर्मू उलयताल्यो. दोनूय देश धोरणात्मक भागीदारी आसात आनी आध्यात्मीक दायजान लेगीत जोडिल्ले आसात. फाटल्या 25 वर्सात भारतान मंगोलियात वेगवेगळे सांस्कृतीक प्रकल्प पुराय केल्यात. तातूंत बौद्ध मठांचे जिर्णोद्धार आनी प्राचीन हस्तलिखितांचे पुनर्मुद्रण हांचो आस्पाव आसा. भारत चालू प्रकल्प वेळार पुराय करपा खातीर वचनबद्ध आसा अशें राष्ट्रपतींनी म्हळें. हे प्रकल्प भारत मंगोलिया इश्टागत आनी सहकार्याचे दीर्घकालीन प्रतीक म्हणून काम करतले अशें ते उलयल्यो. दोनूय देशांमदले सांस्कृतीक दिवप घेवप कार्यावळ आनी संबंध आनीक घटमूट करतले असो विस्वास लेगीत राष्ट्रपतींनी उक्तायलो. भारत मंगोलिया वांगडा उदरगत आनी क्षमता निर्मिती भागीदारीक सर्वोच्च प्राधान्य दिता अशें राष्ट्रपतींनी हे वेळार सांगले. भारत आयज सावन परतून अमेरिकेक आंतरराष्ट्रीय टपाल सेवा सुरू करतले. संचारण मंत्रालयान जारी केल्ल्या प्रसिद्धीपत्रका प्रमाण भारतीय पोस्टान आतां अमेरिकेच्या कस्टम आनी शिमे संरक्षणाकडेन व्हड प्रमाणात प्रणाली विकास आनी समन्वय केल्या उपरांत डिलिव्हरी ड्युटी पेड प्रक्रिया करपा खातीर एक अनुरूप यंत्रणा स्थापन केल्या. नव्या सेटअपाक लागून पुराय नियमन पालन बेगीन कस्टम मंजुरी आनी अमेरिकेतल्या पत्त्यांक कसलेच अतिरिक्त शुल्क वा कळाव करिनासतना विनाशील वितरण सुनिश्चित जाता अशें मंत्रालयान सांगले. अमेरिकेच्या प्रशासनान जारी केल्ल्या कार्यकारी आदेशा उपरांत अमेरिकेत वचपाची टपाल सेवा पयली स्थगीत केल्ली. संयुक्त राष्ट्राच्या सैन्य योगदान दिवपी देशांच्या मुखेल्यांची परिषद काल नवी दिल्लीत सुरू जाल्या. परिषदेत उलयतना संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी सांगले, भारत कालबाह्य आंतरराष्ट्रीय संरचनांमदीं सुदारणा करपाची वकिली करता कारण कांय राष्ट्र उघडपणान आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन करतात. हे वेळार उलयतना तांणी सांगले,
नाऊ इट इज सम नेशन्स आर ओपनली वायलेटिंग द इंटरनॅशनल रुल्स, सम आर ट्राईंग टू अंडरमाईन इट, व्हाईल सम वांट टू क्रिएट देअर ओन रुल्स अँड डॉमिनेट द नेक्स्ट सेंचुरी. इन ऑल दिस इंडिया व्हाईल ॲडव्होकेटिंग फॉर द रिफॉर्मेशन ऑफ आउटडेटेड इंटरनॅशनल स्ट्रक्चर्स स्टँड्स स्ट्रॉंग इन अपहोल्डिंग द इंटरनॅशनल रुल्स बेस्ड ऑर्डर.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या फुडारपणाखाला सरकारान आतंकवादाविशी शून्य सहनशीलतेचे धोरण स्विकारला अशें घरमंत्री अमित शाह हांणी म्हळा. देशाक आतंकवादी धोक्यांपासून वाटोवपाक खुबश्यो उपाययोजना केल्यात. हरियाणात मानेसर हांगा राष्ट्रीय सुरक्षा रक्षकांच्या 41व्या थापणूक दिसा निमतान आयोजित कार्यावळीत ते उलयताले.
वो सेंटर से इर्द गिर्द का एक जोन तय कर लिया जाएगा और वो स्पेशल कंपोजिट ग्रुप वो जोन पर आने वाले किसी भी अकस्मात आतंकी हमलों को मुंह तोड़ जवाब देने के लिए हमेशा उपलब्ध रहेंगे. तो एक प्रकार से देश के 6 हिस्सों में 6 जोन में एनएसजी के ए एसएसजी हमेशा देश की सुरक्षा में तैनात रहेंगे.
यह खबर तो मैं आकाशवाणी पणजी केंद्र वाले नायकता.
22 सितंबर नवरात्रि के पहले दिन से मातृशक्ति के लिए उपहार पनीर, शैम्पू, साबुन, टूथपेस्ट, हेयर ऑयल जैसी रोजमर्रा की और किचन की दर्जनों चीजों पर प्री जीएसटी दौर में लगता था 27% तक टैक्स, वो अब केवल 5%।
नवरात्रि से ही देश के करोड़ों परिवार की जो जरूरतें हैं वो और अधिक सस्ती मिलनी शुरू हो जाएगी।
कम टैक्स, ज्यादा बचत, नेक्स्ट जेन GST।
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां आंध्र प्रदेशाक भेट दितले। ते नंदयाल जिल्ह्यातल्या श्री शैलम हंगासल्ल्या श्री भ्रामरंबा मल्लिकार्जुन स्वामी वर्ला देवस्थानम हांगा प्रार्थना करतले। प्रधानमंत्री मोदी श्री शिवाजी स्फूर्ती केंद्राक लेगीत भेट दितले। फाल्यां दनपारां प्रधानमंत्री कुर्नुलांत 13,430 कोटी रुपयांच्या वेगवेगळ्या उदरगत प्रकल्पांचे उक्तावण आनी बुन्यादी फातर बसयतले। हे प्रकल्प उद्देग, वीज वितरण, रस्ते, रेल्वे, संरक्षण उत्पादन, पेट्रोलियम आणि सैमिक वायू क्षेत्राकडेन संबंधित असत। राज्यात समावेशक सामाजिक आर्थिक विकास, प्रादेशिक मुळाव्यो सुविधा आणि उद्देगीकरणाक उर्बा दिवप हे ताचे मुखेल हेत आसा। प्रधानमंत्री हे वेळार एका जाहीर सभेत लेगीत उलोवप करतले। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आयज नवी दिल्लीत ब्राझीलाचे उपराष्ट्राध्यक्ष गेराल्डो अल्कमिन हांचे कडेन बसका घेतले। तशेंच ब्राझीलाचे संरक्षण मंत्री जोस मुशियो मॉन्टेरियो फिलो हे वेळार हाजीर आसतले। हे चर्चेत दोनूय देशांमधल्या संरक्षण संबंधांचो नियाळ घेतले अशें संरक्षण मंत्रालयान सांगला। लष्करी आनी संरक्षण उद्देग सहकार्यासयत परस्पर हिताच्या प्रस्नांचेरूय हे वेळार चर्चा जातली। राजस्थानातल्या जैसलमेर लागसार काल एसी स्लीपर बशीक उजो लागून 20 जाणांक मरण आयले आनी 15 जाण जखमी जाल्यात। जैसलमेर जोधपूर म्हामार्गाचेर दनपारा 3:30 वरांचेर ही घडणूक घडली। शॉर्ट सर्किटाक लागून हो अपघात घडलो आसूं येता अशें पोखरणाचे आमदार प्रताप पुरी हांणी खबराकारांक सांगले। अपघाताच्या वेळार बशींत 50 परस चड लोक आशिल्ले। जखमीक जोधपूरच्या महात्मा गांधी हॉस्पिटलांत दाखल केल्यात। मरण आयल्ल्यांची लोकांची कूड वायट रितीन जळ्या आनी तांची वळख DNA चाचणे वरवीं जातली अशें अधिकाऱ्यांनी सांगलां। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी ह्या अपघाताचेर खर दुख उक्तायला। तशेंच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी हे विशीं खर दुख उक्तायले। अर्धवेळ नोकरी आनी गुंतवणूक फटवणूक आशिल्ल्या संघटीत सायबर गुन्ह्यांच्या संबंधात केंद्रीय तपास ब्युरोन कर्नाटक, तामिळनाडू आनी केरळातल्या जायत्या सुवातींनी धाडी घाल्यो। ऑपरेशन चक्र पायचो एक भाग आशिल्ल्या ह्या कारवायेंत 3 जाणांक अटक केल्या। फटींग ऑनलायन येवजणेवरवीं लाखांनी रुपयांची फटवणूक केल्ल्याचो आरोप ह्या प्रकरणांत आसा। आरोपी आनी तांचे वांगडी देशभरांत मुखेलपणान बंगळुरूंत परदेशांतल्यान गुन्यांवकारांच्या मार्गदर्शना खाला हे फट कंपनीचे जाळे चलयताले अशें चवकशेंतल्यान स्पश्ट जालां। गोंय राज्याचे शेतकी मंत्री आनी आदले मुखेलमंत्री रवी नायक हांकां मंगळारा राती काळजाच्या आतंकान मरण आयले। तांची पिराय 79 वर्सां आशिल्ली। मंगळारा राती काळजाचो आताक आयिल्ल्यान तांकां फोंडेच्या खासगी हॉस्पिटलांत उपचारा खातीर दाखल केल्ले। थंय तांकां दोतोरांनी मृत घोशीत केले। ही आसा एक कळवणी। आकाशवाणी पणजी केंद्र कंत्राटी पद्दतीचेर खबरां वाचका खातीर अर्ज मागयता। पदवीधर कोंकणी भाशेचें पुराय गिन्यान तशेंच भाशांतर करपाचें प्रभुत्व आसप गरजेचें। अर्ज पावपाची निमणी तारीख 20 ऑक्टोबर आसा। अधिक म्हायती खातीर आकाशवाणीच्या खबरां विभागा कडेन संपर्क सादचो। हवामान। आयज आंध्र प्रदेश, केरळ, माहे, दक्षिण भितरल्या कर्नाटकांत, तामिळनाडू, पुद्दुचेरी, करायकल ह्या वाठारांनी व्हड प्रमाणांत पावस पडपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला। ह्या म्हयन्याच्या 20 तारखेमेरेन ह्या वाठारांनी अशेंच हवामान आसपाची शक्यताय आसा। तशेंच आयज भितरल्या कर्नाटकांत लक्षद्वीप, ओडिशा, तेलंगणा, दर्यादेगेवयल्या कोकण, गोंय आनी महाराष्ट्रांत गडगडांनी पावस पडपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायला। गुवाहाटीत चलतल्या बॅडमिंटन वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशीप सर्तीत भारताच्या खेळगड्यांनी जैतान आपल्या मोहिमेची सुरवात केल्या। चल्यांच्या गटात तन्वी शर्मा, उन्नती हुड्डा आनी रक्षिता श्रीयार आनी चल्यांच्या गटात रौनक चौहान, सुरक्ष रावत, लालथा ज्युवाला अहमार आनी ज्ञानदत्तो टिटी हांणी फुडल्या फेरयेंत पावल घाले। आनी आतां खबरो सोंपोवच्या पयलीं परतून एक फावट मुखेल खबरो। प्रधानमंत्री आनी भाजपाचे ज्येश्ठ फुडारी नरेंद्र मोदी आयज पक्षाच्या बूथ पावण्यावेल्या कार्यकर्त्यां कडेन संवाद सादतले आनी बिहार विधानसभा वेंचणुकेच्या प्रचाराची सुरवात करतले। सांस्कृतीक दायज आनी लोकशायेची मुल्या ही भारत मंगोलिया संबंधाचो एक घटमूट आधार अशें राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी म्हळां। भारत आयज सावन परतून अमेरिकेक आंतरराष्ट्रीय टपाल सेवा सुरू करतले। राजस्थानांतल्या जैसलमेर लागसार काल एसी स्लीपर बशीक उजो लागून 20 जाणांक मरण आयले। अर्धवेळ नोकरी आनी गुंतवणूक फटवणूक आशिल्ल्या संघटीत सायबर गुन्ह्यांवांच्या संबंधीत CBI कर्नाटक, तामिळनाडू आनी केरळांतल्या जायत्या सुवातींनी धाडी घाल्यो। आनी गुवाहाटीत चलतल्या बॅडमिंटन वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशीप सर्तीत भारताच्या खेळगड्यांनी जैतान आपल्या मोहिमेची सुरवात केल्या। आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरांपत्र तुमकां आयकपाक मेळटलें आयज सांजेच्या 6:30 वरांचेर। आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो।